माझे नाव सौमृणालिनी सुरेश कदम. मी मुंबई महापालिका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होते. आता मी निवृत्त असून आमच्या चिमुकल्या नातवंडांसाठी ही मराठीची काही बालगाणी सादर करीत आहे. आज आपण प्रथम देवबाप्पासाठी एक प्रार्थना गीत सादर करूया. अजाना मी तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, नेमाने तुझ नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. सूर्य चंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे, तुझीच शेते सागर डोंगर, फळे फुले पाखरे. अनेक नावे तुला तुझी रे, दहा दिशांना घर, करीसी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर. खूप शिकावे काम करावे, प्रेम धरावे मनी, हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी. अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, नेमाने तुझ नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. छोट्या बालकवितेचं नाव आहे घरटा. कवी आहेत बालकवी. आता आपण कविता पाहू. चिव 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 रे तिकडे तू कोण रे, कपिला मावशी कपिला मावशी, घरटा मोडून तू का जाशी. नाही ग बाई मुळीच नाही, मऊ गवत देईन तुशी. कोंबडी ताई कोंबडी ताई, माझा घरटा पाहिलास बाई. नाही ग बाई मुळीच नाही, तुझा माझा संबंध काही. कावळे दादा कावळे दादा, माझा घरटा नेलास बाबा. नाही ग बाई चिमणू ताई, तुझा घरटा कोण नाही. आत्ता बाई पाहू कुठे, जाऊ कुठे, राहू कुठे. गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला. चिमणीला मग पोपट बोले, काग तुझे डोळे ओले. काय सांगू बाबा तुला, घरटा माझा कोणी नेला. चिऊ ताई चिऊ ताई, माझ्या घरट्यात येतेस बाई. पिंजरा किती छान माझा, सगळा शीन जाईल तुझा. जळलो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला. राहीन मी घरट्या विना, चिमणी उडून गेली राना. फुल पाखरू छान किती दिसते, फुल पाखरू फुल पाखरू छान किती दिसते, फुल पाखरू या वेलीवर फुलांबरोबर. गोड किती हसते फुल पाखरू, गोड किती हसते फुल पाखरू. पंख चिमुकले निळे जांभळे, हाल उनी झुलते फुल पाखरू, हाल उनी झुलते फुल पाखरू. डोळे बारीक करीती लुक लुक, गोल मनी जणुते फुल पाखरू, गोल मनी जणुते फुल पाखरू. मी धरू जाता येईन हाता, दूरच ते उडते फुल पाखरू, दूरच ते उडते फुल पाखरू. आज आपण गवत फुलाची कविता ऐकूया. रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा. मित्रा संगे माळावरती, पतंग उडवीत फिरताना,
तुला पाहिले गवतावरती डुलता डुलता झुलताना, विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्रांना, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझा रे रंग कळा, हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा अनगोजिरवानी लाल पाकळी फुलती रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे, पहाट वेळी आभाळ येते लहान होऊन तुझ्याहुनी, निळ्या करानी तुला भरविते दव मोत्यांची कणी कणी, वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळ तो झोपाळा, रात्रही वली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा।
आता आपण देवबाप्पाचं एक छानसं गाणं ऐकूया। देवबाप्पा मारू नका थापा, सुगरण कशी भिंते सांगा झाडावर खोपा, देवबाप्पा सांग माझ्या कानात वारा कधी दिसतो का वाहताना रानात, देवबाप्पा घातली गरम बंडी ऐकू येत नाही तरी वाजते कशी थंडी, देवबाप्पा कोडे मला पडते जड एवढे पाणी तरी ढगात कसे तरंगते, देवबाप्पा म्हणतात तुमची करणी नाळाच्या आत कसे झुळझुळ करते पाणी, देवबाप्पा मन कुठे असत आणि माझ्या मनातले आईला कसं कळतं, देवबाप्पा मारू नका थापा, सुगरण कशी भिंते सांगा झाडावर खोपा। आता आपण एक गंमतशीर गाणं ऐकूया। गाण्याचं नाव आहे अदला बदल। तात्यांना होती दाढी अण्णांना होती शेंडी, तात्यांना आवडे भोपळा अण्णांना आवडे भेंडी, अण्णांना आली दाढी तात्यांना फुटली शेंडी। धन्यवाद।
आताच्या कवितेचं नाव आहे मावची पिल्ल। मणीच्या कुशीत झोपलंय कोण, मणीच्या कुशीत झोपलंय कोण, इटुकली पिटुकली पिल्ल दोन, मणीच्या कुशीत झोपलंय कोण, इटुकली पिटुकली पिल्ल दोन, मिची मिची डोळे टिल्ले कान, माऊची पिल्ले गोरी पान, मिची मिची डोळे टिल्ले कान, माऊची पिल्ले गोरी पान।
आता आपण आणखीन एक गंमतशीर गाणं ऐकूया। बकासूर ओरडला वल्ल डुर, भीमाने मारला बुरका बुर, बकासुराने मारली थप्पड, भीम म्हणाला लोणचे फक्कड, बकासुराने हाणला ठोसा, भीम म्हणाला इडली डोसा, बकासुराने बुकलली मान, भीम म्हणाला चटणी छान, बकासुराने हाणली ठोकर, भीमाने दिली एक ढेकर, बकासुराने मारली गदा, भीम हसला खदा खदा, बकासुराला घाम फुटला तेव्हा भीम जेवून उठला।
आज मी माझ्या छोट्या नातीसाठी छोटीशी बालकविता सादर करत आहे। कवितेचं नाव आहे लाडोबा। खबडक 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 घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, खबडक 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 घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा. लाडोबाचे लाड करतय कोण? लाडोबाचे लाड करतय कोण? आजोबा आजी मावशा दोन, आजोबा आजी मावशा दोन. खबडक 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 घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा. आता छोट्या कवितेचं नाव आहे कोण कोण. कुकू पहाट झाली सांगत कोण, पहाट झाली सांगत कोण. कुकुच कु कोंबडा आणखी कोण, कुकुच कु कोंबडा आणखी कोण. विटू विटू उठा उठा लवकर सांगत कोण, उठा उठा लवकर सांगत कोण. विठू विठू पोपट आणखी कोण, विठू विठू पोपट आणखी कोण. अम्मा ताज ताज दूध देत कोण, ताज ताज दूध देत कोण. गोठ्यातली हम्मा आणखी कोण, गोठ्यातली हम्मा आणखी कोण. म्याव चोरून दूध पित कोण, चोरून दूध पित कोण. म्याव म्याव माऊ ताई आणखी कोण, म्याव म्याव माऊ ताई आणखी कोण. भू भू घराची राखण करत कोण, घराची राखण करत कोण. भू भू कुत्रा आणखी कोण, भू भू कुत्रा आणखी कोण. बागेतली भाजी खात कोण, बागेतली भाजी खात कोण. मऊ मऊ ससे भाऊ आणखी कोण, मऊ मऊ ससे भाऊ आणखी कोण. छोट्या कवितेचं नाव आहे कुट्टूबाई कुट्टू. कुट्टूबाई कुट्टू दाने कुट्टू, कुट्टूबाई कुट्टू दाने कुट्टू. तोंडाला पाणी लागलं सुटू, तोंडाला पाणी लागलं सुटू. किसूबाई किसू खोबरं किसू, किसूबाई किसू खोबरं किसू. किस्ता किस्ता फुटलं हसू, किस्ता किस्ता फुटलं हसू. चिरूबाई चिरू गाजर चिरू, चिरूबाई चिरू गाजर चिरू. गाजर पारखी हसली सरू, गाजर पारखी हसली सरू. आज आपण छोट्या मुलांसाठी छोट्याशा कथा ऐकूया. त्या आहेत प्राण्यांच्या कथा. हे प्राणी पण बोलतात बघा, कसे गंमत करतात ते ऐकूया. एक गोष्टीचं नाव आहे गाई व सिंह. एका गावातील गाई शेजारच्या जंगलात चरावयास जात असत. जंगलात एक सिंह राहत असे, तो नेहमी गाईची शिकार करत असे. हे बरेच दिवस चालले होते. सर्व गाई खूप घाबरल्या होत्या. एक दिवस सर्व गायींनी सभा घेतली. एक वृद्ध गाय म्हणाली, आपण एकेकटं जंगलात जातो म्हणून सिंह आपल्याला एक एक करून खातो. आतापासून आपण एकत्र जंगलात जाऊ. तेव्हापासून सर्व गायी कळपाने जंगलात जाऊ लागल्या. सिंहाला पाहताच त्या त्याच्या मागे लागून त्याला पळवून लावत असत. या गोष्टीमधून कळतंय आपल्याला की एकीचे बळ मोठे असते. आता छोट्या गोष्टीचं नाव आहे मूर्ख लांडग्याची पासरी. एक मेंढ्यांचा कळप कुरणात चरत होता. लांडग्याने एक मेंढी हळूच पळवली. मेंढीने सुटकेचा खूप प्रयत्न केला पण काही शक्य झालं नाही. मेंढी हुशार होती. मेंढीला एक कल्पना सुचली. मेंढी म्हणाली, हे लांडग्या, मी तर आता मरणार आहे, माझी शेवटची इच्छा पूर्ण करतोस का? लांडगा म्हणाला, बोल तुझी इच्छा काय आहे. मेंढी म्हणाली, मला संगीत खूप आवडतं. मरणापूर्वी मला तुझी बासरी ऐकायची आहे. लांडगा तयार झाला. लांडगा बासरी वाजवायचा थांबला तेव्हा मेंढी म्हणाली, किती छान वाजवतोस, आणखी जोराने वाजवतोस, माझ्या मालकापेक्षा चांगली बासरी वाजवतो आहेस. लांडगा मेंढीच्या बोलण्यावर भाळला व जोराने बासरी वाजवू लागला. मेंढपाळ व त्याचे कुत्रे मेंढी शोधत होते. बासरीच्या आवाजाने ते पळत आले व लांडग्याला पकडले. मेंढी आनंदाने उड्या मारत आपल्या कळपात निघून गेली. या गोष्टीवरून समजून चुकतं, इच्छा असेल तर मार्ग सापडतो. आता आपण दुसरी छोटीशी गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे शिबा राणी आणि माकड. जंगलाची राणी शिबाला लहान बाळ खूप आवडत. एकदा तिने जाहीर केले, सर्व प्राण्यांनी त्यांच्या बाळांबरोबर माझ्या महालात यावे. ज्या प्राण्याचे बाळ जास्त सुंदर असेल त्याला बक्षीस मिळेल. झालं, सर्व प्राणी आपल्या बाळांसहित शिबा राणीच्या महालात आले. राणीने सगळ्या बाळांची पाहणी केली. तिने माकडाचं पिल्लू पाहिले व म्हणाली, किती कुरूप बाळ आहे, त्याला बक्षीस मिळणार नाही. माकडाचं पिल्लू रडू लागलं. माकड म्हणाले, राणी मूर्ख आहे, माझ्या बाळा तू तर मला जगात सर्वात मौल्यवान आहेस, मला राणीचं बक्षीसच नको. या गोष्टीवरून सांगितलं आहे, आईचे प्रेम अमूल्य असते. आता कथेचं नाव आहे ससा आणि सिंह. सिंहाला शिकारीचा आला कंटाळा. त्याने काय केलं, सर्व प्राण्यांना आज्ञा केली, रोज एका प्राण्याने माझ्याकडे भोजन म्हणून यायचं. झालं, सर्व प्राणी त्याची आज्ञा पाळू लागले. एक दिवस आली सशाची पाळी. तो खूप दुःखी झाला. तो सिंहाच्या गुहेकडे जात असताना वाटेत त्याला एक विहीर दिसली. ती खूप खोल व भीतीदायक होती. त्याच्या मनात एक विचार आला. कोणताही प्राणी आला नाही म्हणून सिंह रागवला होता. ससा हळूच हात आला. सिंहाने गर्जना केली, उशीर का केलास? ससा म्हणाला, वाटेत दुसरा सिंह मागे लागला, त्याच्यापासून जीव वाचवून तुमच्यापर्यंत यायला उशीर झाला. सिंहाला सशाचे उत्तर ऐकून आनंद वाटला. पण दुसरा सिंह जंगलात आल्याच्या विचाराने त्याला राग पण आला. त्याने विचारले, कुठे राहतो तो? सशाने उत्तर दिले, माझ्याबरोबर या. सशाने सिंहाला विहिरीजवळ नेले व म्हणाला, तो सिंह ह्या विहिरीत राहतो. सिंहाने विहिरीत डोकावलं. त्याला प्रतिबिंब दिसलं. त्याला वाटले, दुसरा सिंह आहे. त्याने विहिरीत मारली उडी आणि अशा प्रकारे सिंहाचा शेवट झाला. या गोष्टीवरून कळून चुकतं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
Oh, thank you.